नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. गरीब शेतकरी दीनदुबळे आणि महिलांचं उत्थान झालं तरच देश विकसित होतो, त्यामुळे या वर्गाच्या उत्थानासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आजपासून लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. तत्पूर्वी आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित केलं. देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची जगात चर्चा होत आहे. या निवडणुकीत महिलांचा सहभाग महत्वाचा ठरला. जम्मू काश्मीरमध्ये यंदा झालेलं विक्रमी मतदान हे देशाच्या शत्रूंना चोख प्रत्युत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. पेपर फुटी प्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. तसंच संसदेनं पेपर फुटी संदर्भात कायदा बनवला आहे असंही राष्ट्रपतींनी सांगितलं. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. तत्पूर्वी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच वीज बिल माफी, नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई द्यावी आदी मुद्दे उपस्थित करून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार भाई जगताप, रवींद्र धंगेकर आणि इतरांनी विविध मुद्द्यांवरून सरकारचा निषेध केला. दरम्यान राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला. काही बांधकाम व्यावसायिक शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत आहेत, हा मुद्दा आम्ही सभागृहात उपस्थित करू असं ते म्हणाले. हे अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन ठरेल असा दावाही त्यांनी केला. गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असेल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4% वाढ झाली होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दोन्ही सभागृहांच्या पटलावर हा अहवाल मांडला. सेवा क्षेत्रात सर्वाधिक 8.8%, तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी 1.9% वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर 7.6% असण्याचं पूर्वानुमान आहे. कर्जमाफीसाठी मागील 4 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा इथं शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासनानं या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ एका शेतकऱ्यानं आज सकाळी आपली दुचाकी जाळली. 2019 ताकतोडा हे गाव कर्जमाफीसाठी विक्रीस काढण्यात आलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारकडून राज्यात कर्जमाफी करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करावा, वंचित सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा तसंच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागण्यांसाठी सेनगावच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून काही शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज सकाळी परभणी शहरात आगमन झालं. ही पालखी परभणीत आज मुक्कामी राहणार असून उद्या ही पालखी गंगाखेडकडे मार्गस्थ होईल. दरम्यान राज्य शासनाच्या वतीनं आरोग्य वारी पंढरीच्या दारी या अभिनव उपक्रमाअंतर्गत परभणी आरोग्य विभागाच्या वतीनं पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची तपासणी करून उपचार केले जात आहेत. नागरिकांनी या दिंडीत सहभागी होऊन आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गीते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेश लाखमवार यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात जमिनीत ओल धरून ठेवेल असा पाऊस अद्याप झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला त्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. गयाना इथं भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. Thank you.